रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय. म्हणून बंधूनो, देवाची दया स्मरून मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आपली शरीरे पवित्र व देवाला संतोष देणारी जिवंत ग्रहणीय यज्ञ म्हणून सादर करावीत. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे आणि या जगाशी समरूप होऊ नका, पण तुमच्या मनाच्या नवीनीकरणाने तुमचे रूपांतर होऊन द्या. म्हणजे देवाची उत्तम व त्यास संतोष देणारी परिपूर्ण इच्छा काय आहे ती तुम्ही ओळखावी. कारण मला दिलेल्या कृपेच्या योगे मी तुमच्यातील प्रत्येक जणाला असे सांगतो की त्याने स्वतःला जसे मानावे त्याहून अधिक मोठे मानू नये, पण प्रत्येक जणाला देवाने दिलेल्या विश्वासाच्या परिमाणानुसार त्याने समंजसपणे स्वतःला मानावे. कारण आपल्याला एका शरीरात जसे पुष्कळ अवयव आहेत आणि सर्व अवयवाचे काम एक नाही, तसे आपण पुष्कळ असून ख्रिस्तात एक शरीर आहोत आणि आपण एकमेकाचे अवयव आहोत. पण आपल्याला पुरवलेल्या कृपेप्रमाणे आपल्याला वेगवेगळी कृपादाने आहेत. जर ते परमेश्वराचा संदेश देणे असेल तर ते विश्वासाच्या परिमाणानुसार आपण संदेश द्यावेत. सेवा असेल तर ती सेवा करण्यात तत्पर राहावे. जो शिक्षण देतो त्याने शिक्षण देण्यात किंवा बोध करतो त्याने बोध करण्यात तत्पर राहावे. जो दान देतो त्याने औदार्याने द्यावे. जो कारभार चालवतो त्याने तत्परतेने कारभार चालवावा. जो दया करतो त्याने संतोषाने दया करावी. प्रीती निष्कपट असावी. वाईटापासून दूर राहा. चांगल्याला बिलगुण राहा. बंधू प्रेमात एकमेकाशी सहनशील, मनात एकमेकांना अधिक मानणारे, कामात आळशीने होत आत्म्यात उत्तेजित होऊन प्रभूची सेवा करणारे व्हा. आशेत आनंद करणारे, संकटात धीर धरणारे, प्रार्थनेत ठाम राहणारे, पवित्र जनांच्या गरजेसाठी भागी देणारे, आतिथ्यात पुढे जाणारे असे व्हा. जे तुमचा छळ करतात त्यांना आशीर्वाद द्या. आशीर्वाद द्या, शाप देऊ नका. आनंद करणाऱ्याबरोबर आनंद करा आणि रडणाऱ्याबरोबर रडा. एकमेकाशी एक मनाचे व्हा. उंच गोष्टीवर मन ठेवू नका, पण दीन अवस्थेत असलेल्याकडे ओढले जा. स्वतःला समजते तेवढ्या शहाणे होऊ नका. वाईटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. सर्व लोकांच्या दृष्टीपुढे चांगल्या गोष्टीवर लक्ष ठेवा. शक्य असल्यास सर्व लोकांशी तुम्ही आपल्याकडून शांतीने राहा. प्रियानो, तुम्ही स्वतः सूड घेऊ नका, पण क्रोधाला वाव द्या. कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन असे परमेश्वर म्हणतो. पण तुझा वैरी भुकेला असेल तर त्यास खायला दे, तो तानेल असेल तर त्यास प्यायला दे. कारण असे करण्यात तू त्याच्या डोक्यावर विस्तवातल्या इंगळांची रास करशील. वाईटाने जिंकला जाऊ नकोस, पण बऱ्याने वाईटाला जिंक.